विविध भारती पुणे. योगेश रांगणेकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. क्रीडा क्षेत्रात मुलामुलींना समान संधी देण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल अशी ग्वाही राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी दिली. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं आयोजित केलेल्या ऑलिम्पिक दिनाच्या कार्यक्रमात ते आज पुण्यात बोलत होते. शासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती क्रीडामंत्र्यांनी यावेळी दिली. दरम्यान जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त आज पुण्यात महाराष्ट्र क्रीडा संचालनालयाच्या वतीनं क्रीडा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. तसंच योगा, जिम्नॅस्टिक, मुष्टीयुद्ध, तायकोंदो, मर्दानी खेळ आदी खेळांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. वायुदलाच्या लोहगाव इथल्या हवाई तळापासून 100 मीटर परिघाच्या परिसरात उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण महापालिका आणि हवाई दल संयुक्तरित्या करत आहेत. लोहगाव इथला हवाई तळ वायुदलाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा तळ असून या तळावर सुखोईसारखी लढाऊ विमानं तैनात आहेत. आजूबाजूच्या अनधिकृत बांधकामांचा धोका वायुदलाच्या विमानांच्या उड्डाणांना होऊ लागला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या परिसरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालणं आवश्यक बनलं आहे. या परिसरातील 60 संशयित बांधकामांचं सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्याच्या दृष्टीनं नियोजन सुरू आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बनावट बियाणं, खतं आणि कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या पुणे जिल्ह्यातल्या 15 कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे तर 5 केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रांमधूनच खतं, बियाणं आणि कीटकनाशकांची खरेदी करावी. तसंच खरेदी करताना पक्क बिल घ्यावं आणि साठेबाजी करून जादा दरानं विक्री होत असल्याचं आढळून आल्यास कृषी विभागाच्या नियंत्रण कक्षाकडे तक्रार करावी असं आवाहन पुणे जिल्हा कृषी अधीक्षक संजय कासोळे यांनी केलं आहे. राज्यभर 17 जून ते 1 जुलै या कालावधीत कृषी संजीवनी पंधरवडा राबवण्यात येत आहे. याअंतर्गत कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा अंतर्गत विविध मोहिमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप हंगामात राबवण्यात येणाऱ्या विविध बाबींचं मार्गदर्शन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातही मार्गदर्शन देऊन प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आली. यावेळी कृषी अधिकारी संजीवनी गायकवाड, विनायक पारठे आदी उपस्थित होते. समाजातल्या वंचित घटकांसाठी कार्यरत असलेल्या स्त्रीशक्तीचा सन्मान सुवनिती फाउंडेशनतर्फे नुकताच पुण्यात करण्यात आला. वृद्धाश्रम, अनाथाश्रम, मतिमुंद मुलांचा आश्रम चालवणाऱ्यांचा तसंच शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी कार्य करणाऱ्यांचा सत्कारार्थींमध्ये समावेश होता. संत कबीर हे संत साहित्यातील महानायक असून त्यांचे मानवतावादी विचार छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे नेले असं प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांनी केलं. ते पुण्यात फुले शाहू आंबेडकर विचार मंचतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विश्वपारखी संत कबीर पुरस्कारानं आचार्य रतनलाल सोनकर यांचा तर छत्रपती शाहू महाराज पुरस्कारानं हनुमंत पपूल यांचा सत्कार सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला. सौर ऊर्जा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यानं साखर कारखान्यांनी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प राबवण्याबाबत विचार करण्यासंबंधीच्या सूचना साखर आयुक्त डॉ कुणाल केमनार यांनी दिल्या आहेत. ग्रामीण भागातील साखर कारखाने हे हरित ऊर्जा तयार करणारे मोठे स्रोत आहेत. ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी कारखान्यांना मोठी संधी प्राप्त होणार आहे. हरित ऊर्जा सौर ऊर्जेद्वारे तयार केल्यास ती वर्षभर मिळू शकते असंही कुणाल केमनार यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्षातर्फे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेला शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. मोरवाडी इथल्या भाजपा मध्यवर्ती कार्यालयात हा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पावसानं दिलेली ओढ आणि उन्हाचा वाढलेला कडाका याचा फटका फळभाज्या बाजाराला बसला असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक घटली आहे. या आठवड्यात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जवळपास 75 ते 80 ट्रक एवढी निशांकी आवक झाली. भेंडी, टोमॅटो, हिरवी मिरची, फ्लॉवर, बटाटा, ढोबळी मिरची, वांगी यासह सर्वच फळभाज्यांचे भाव जवळपास दुपटीनं वाढले आहेत. पालेभाज्यांचे भावही गगनाला भिडले असून सर्वच पालेभाज्या प्रतिजोडी 40 ते 60 रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत. फळ बाजारात मागणी वाढल्यानं डाळिंब, पपई आणि चिकू यांचे भाव 20% वाढले आहेत. फुल बाजारात मात्र झेंडूच्या फुलांची दरवाढ वगळता सर्व फुलांचे भाव स्थिर आहेत. हवामान. पुणे आणि परिसरात उद्या आकाश अंशतः ढगाळ राहून पावसाच्या 1-2 हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे तर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.